नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर लादलेलं शुल्क असंवैधानिक असल्याचा निर्णय दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पातळीवर 10% आयात शुल्क लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. भारतासह जगभरातल्या इतर देशांसाठीही हा आदेश लागू असेल. येत्या 5 वर्षात भारत आणि ब्राझीलमधल्या द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज अमेरिकी डॉलरच्या पलीकडे जाईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दि सिल्वा यांच्याबरोबर नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन दिलं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय बांबू महोत्सवाला आजपासून नागपूर इथं प्रारंभ होत आहे. येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन आज सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात बांबूचा वापर करून बांधकाम, उत्पादन डिझाईन, दागिने निर्मिती अशा विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यानं दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज भिवंडी दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर झाले. या खटल्यातले जामीन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचं निधन झाल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जामीन म्हणून अर्ज दिला. दरम्यान राहुल गांधी यांनी आज मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महानगरपालिका निवडणुकीतल्या पक्षाच्या कामगिरीचा तसंच राज्यात काँग्रेस पक्षाचं स्थान मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांविषयीचा आढावा घेतला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.